नमस्कार मैडम, पराशर म्हणून बोलतोय. पराशर कन्स्ट्रक्शन कंपनीतून बोलतोय मॅडम. ते मॅडम, आमचा आज एक इव्हेंट होता ऑप्शन अनलिमिटेड नावाचा डेक्कन मध्ये. तुम्ही येऊ शकता मॅडम या इव्हेंटला? आमचा आज एक इव्हेंट होतोय प्रॉपर्टीजचा एक्झिबिशन आमचं डेक्कन मध्ये. तुम्ही येऊ शकता मॅडम डेक्कन मध्ये इव्हेंट साठी? मॅम, तुम्ही काय प्रॉपर्टी वगैरे घ्यायचं बघताय का मॅडम सध्या कुठं? ठीक आहे मॅडम.